हिट्स 93.5 वर रेड एफएम वर 9:30 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये नित्य नेमाने घडणारी एक गोष्ट. तरुणाईला आपण कायम क्रिटिसाइज करत असतो. ही पोरं कॉलेज रोडला पट्टे मारतात, लेक्चर्स बंक करतात, खूप जास्त अग्रेसिव्ह आहेत, बोलण्याची पद्धत नाही, वागणं तारतम्य सोडलेलं वगैरे 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 नानाविध गोष्टी कानावर कायम पडत असतात. पण याच सगळ्या गोष्टी ऐकत असताना मी कायम म्हणजे ही गोष्ट मी स्वतः एक तरुण आहे, या तरुणाईला रिप्रेझेंट करणारा एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे म्हणून फक्त यांना असं म्हणत नाही की नाही आजचा यूथ चॅनलाइज आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी घडताना दिसतात की ज्या पाहिल्यावर असं वाटतं की नाही आजकालची पोरं आहे ना त्यांना सोशल गोष्टींबद्दलचा सेन्स जरा जास्त आहे. त्यांना स्वतःची कर्तव्य, स्वतःच्या जबाबदाऱ्या, स्वतःच्या सामाजिक जबाबदाऱ्या जास्तीत जास्त कळतात. या सगळ्या गोष्टी नुसत्या कळून घेऊन उपयोग नाही आहे तर त्या अंमलात सुद्धा आणल्या जातात. कितीतरी असे सोशल ग्रुप्स आहेत जे तरुणाईनं एकत्र येऊन साकारले आहेत. ह्या सगळ्या तरुण पोरापोरींनी एकत्र येऊन काहीतरी कुठच्या तरी सोशल कामासाठी कार्य करायला सुरुवात केलेली आहे. हे असताना मंगळवारचा दिवस हा जागृत उदाहरण होता. शहरामध्ये वेगवेगळ्या भागात पाणी जमा झालं होतं आणि या जमा झालेल्या पाण्यामुळे लोकांना येणं जाणं अवघड झालं होतं, ट्रॅफिक कंट्रोल करणं अवघड झालं होतं. कितीतरी पोरांनी पाण्यामधून लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं, कितीतरी पोरांनी फूड लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, कितीतरी पोरांनी ट्रॅफिक कंट्रोल करण्याचं काम केलं. याच सगळ्या लोकांसोबत आज आपण बोलणार आहोत. नाशिक यूथला बऱ्याचदा क्रिटिसाइज केलं गेलंय पण यूथची ही पॉझिटिव्ह एनर्जी जर तुम्ही सुद्धा मंगळवारच्याला, सोमवारच्याला किंवा बुधवारच्याला या 3 दिवसांमध्ये कधीही बघितले असतील, स्पेशली मंगळवारच्याला, तर जरा 6601935 या नंबरवर कॉल करून सांगा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर थोड्याच वेळात एका अशाच तरुणाईला रिप्रेझेंट करणाऱ्या रिप्रेझेंटेटिव्ह सोबत आपण बोलणार आहोत. जस्ट स्टे ट्यून्ड, बजाते राहो.